नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की का 10 मधून 9 बिझनेसेस फेल होतात आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिझनेसचे 3 स्टेजेस सांगितले. त्यामध्ये 3rd स्टेज होता द मॅच्युरिटी स्टेज. मित्रांनो, मॅच्युरिटी स्टेजमध्ये युजली असे बिझनेसेस येतात जे की मल्टीमिलियन बिलियन डॉलरचे आहेत, जसे की ॲमेझॉन, ॲपल, गुगल, फेसबुक एक्सेट्रा. जर आपल्यालाही मल्टीमिलियन बिलियन डॉलरचे बिझनेसेस सुरू करायचे आहेत तर आपल्यालाही आपला बिझनेस मॅच्युरिटी स्टेजमध्ये आणावा लागेल. आपला बिझनेस मॅच्युरिटी स्टेजमध्ये कसा आणायचा यासाठी इमेजचे ऑथर मायकल गर्बर यांनी या बुकमध्ये काही टिप्स दिले आहेत जे की मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात संबोध. संबोधवर तुम्हाला भेटेल कंटेंट रिलेटेड टू बुक समरीज आणि सेल्फ हेल्प व्हिडिओज. तर जर तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मित्रांनो, एकदा IBMचे फाउंडर टॉम वॅटसनला विचारण्यात आलं की IBM एवढा सक्सेसफुल कसा आहे, तर टॉम वॅटसन म्हणाले की जेव्हा मी IBMला सुरू केलं तेव्हा माझ्या मनामध्ये एक सक्सेसफुल IBMचं पिक्चर होतं. मग नंतर माझ्या लक्षात आलं की जर सक्सेसफुल IBM बनवायचं असेल तर सक्सेसफुल IBMसारखं ॲक्टही करावं लागेल, आणि म्हणून IBM सुरुवातीपासूनच एक सक्सेसफुल कंपनीसारखं ॲक्ट करत होती. आणि आज मित्रांनो IBMची प्राईस 88.4 बिलियन डॉलर्स आहेत, जे की जास्तही असू शकतात. तर आपल्यालाही जर सक्सेसफुल बिझनेस उघडायचा आहे तर आपल्याला सुरुवातीपासूनच एक मॅच्युअर बिझनेससारखं ॲक्ट करावं लागेल. मित्रांनो, दुसरी टिप जी ऑथर सांगतात ती आहे द फ्रँचायझी प्रोटोटाईप. मित्रांनो, जेव्हाही नवीन एंटरप्रेन्योर बिझनेस सुरू करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये फक्त हे असतं की आपल्याला कसे वसे पैसे कमवायचे, आणि ते खूप शॉर्ट टर्म गोल्स ठेवतात, शॉर्ट टर्म विचार करतात, जे की बिलकुल चुकीचं आहे. मित्रांनो, ऑथर म्हणतात की बिझनेसमॅनला किंवा एंटरप्रेन्योरला सुरुवातीपासूनच लाँग टर्म विचार केला पाहिजे आणि आपल्या बिझनेसचे खूप मोठे ब्रँचेस किंवा फ्रँचायझीज असल्या पाहिजेत असा विचार केला पाहिजे सुरुवातीपासूनच. फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्ड्स जी जगातली सर्वात मोठी फूड चेन आहे, त्यांच्या 1000,000,000 ब्रांचेस आहे ऑल अराउंड द वर्ल्ड. तिसरी टिप मित्रांनो आहे मेकिंग बिझनेस सिस्टीम डिपेंडेंट नॉट पीपल डिपेंडेंट. म्हणजे आपल्याला आपला बिझनेस असा बनवायचा आहे की उद्या कोणताही लहान मुलगा येऊन तो बिझनेस करू शकेल. फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्ड यासाठी फेमस नाही आहे कारण की तो जगातील सर्वात चांगले बर्गर्स बनवतो, तर यासाठी फेमस आहे कारण की त्यांचं सिस्टीम इतकं सिंपल आहे की कोणीही येऊन त्यांचं पूर्ण मॅकडॉनल्ड फ्रँचायझी सांभाळू शकतो आरामशीर. तर आपल्यालाही आपल्या बिझनेसमध्ये सिस्टीम्स बनवायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या सिस्टीम्समध्ये लोकांना कमीत कमी ठेवायचं आहे. कारण की जर उद्या लोकांनी ठरवलं की आपण बिझनेसमध्ये काम नाही करायचं आहे तर पूर्ण सिस्टीमच कोलॅप्स होऊ शकते. म्हणून आपल्याला पीपल कमी ठेवायचं आहे, पीपलवर डिपेंड नाही राहायचं आहे. हो, बिझनेस विना लोकांचा चालत नाही, पण आपल्याला सुरुवातीपासूनच ट्राय हे करायचं आहे की आपल्या बिझनेसमध्ये कमीत कमी लोक असावेत. फॉर एक्झाम्पल एका कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवायचं काम एक कॉफी मशीनही करू शकते, आणखीन कोल्ड्रिंक्स देण्याचं कामही एक मशीन करू शकते. मग आपल्यालाही जास्तीत जास्त ॲटोमेटिंगवर ध्यान द्यायचं आहे. आणि सिस्टीम्स बनवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देतो मित्रांनो. आपला बिझनेस एक मूवी आहे असं समजायचं आहे आणि आपण डायरेक्टर आहे असं समजायचं, आणि विविध नवीन ॲक्टर्सला विविध रोल्स द्यायचे आहे आपल्या मूवीमध्ये. ते सुरू होतं ऑर्डर घेण्यापासून पैसे घेण्यापर्यंत. आणि मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त हे ट्राय करायचं आहे की आपल्याला जास्त एक्सपिरियन्सवाल्या लोकांना नाही घ्यायचं आहे कारण की ते दुसऱ्या सिस्टीमसोबत हॅबिच्युएटेड असतात, आपल्या सिस्टीमसोबत नाही. म्हणून आपल्याला मोस्टली न्यूली एक्सपिरियन्स लोकांना घ्यायचं आहे ज्यांना कमी एक्सपिरियन्स असतो असं ऑथर म्हणतात. मित्रांनो, नेक्स्ट टिप आहे वर्किंग ऑन बिझनेस नॉट इन इट. मित्रांनो, ऑथर म्हणतात की जर तुमचा बिझनेस तुमच्या विना चालत नसेल तर तुम्ही एक बिझनेस नाही करताय, तुम्ही एक नवीन जॉब तयार केली आहे तुमच्यासाठीच. ते म्हणतात की आपल्याला बिझनेस असा करायचा आहे की तो बिझनेस आपल्याशिवाय चालला पाहिजे. जर बिझनेस आपल्याशिवाय चालत नसेल तर तो काहीच कामाचा नाही आहे. हे सुरुवातीला तर पॉसिबल नाही आहे मित्रांनो, पण आपल्याला मेन मोटो हाच ठेवायचा आहे की आपल्याला शेवटी स्वतःलाच रिप्लेस करून आपला बिझनेस करायचा आहे. बिझनेसमध्ये आपण काम नाही करायचं आहे तर सिस्टीम्सला काम करायला लावायचं आहे. आणि एक बोनस टिप मित्रांनो, बिझनेसला सिस्टीमाइज करायचा, म्हणजे बिझनेसमध्ये सिस्टीम बनवायचं, ही एक हाय इन्कम स्किल आहे आणि यातही तुम्ही एक करिअर करू शकता. लास्ट टिप जी ऑथर सांगतात ती आहे मेकिंग बिझनेस अ प्रॉडक्ट. म्हणजेच आपल्याला बिझनेसलाच एक प्रोडक्ट म्हणून बघायचं आहे. आपल्याला चांगले प्रोडक्ट्स तर बनवायचंच आहे, पण आपल्याला बिझनेसलाही खूप चांगलं बनवायचं आहे. बिझनेसचा सिस्टीम्स सिम्पल आणि खूप इफेक्टिव्ह बनवायचं आहे, कारण की शेवटी आपल्याला बिझनेसलाच सेल करायचं आहे. आणि हा एक फॅक्ट आहे की कोणताही बिलियनेअर माणूस बिलियनेअर डायरेक्टली फर्स्ट बिझनेसपासून नाही झाला आहे. या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे त्यांनाही मदत होईल चांगला बिझनेस बिल्डअप करण्यामध्ये. आणि मित्रांनो, असे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मेहनत आणि खूप वेळ लागतो, म्हणून प्लीज तुम्हीही थोडी मेहनत घ्या आणि माझ्या इंस्टाग्रामवर मला फॉलो करून टाका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला दाबा. तुम्ही माझा पॉडकास्टही ऐकू शकता संबोध मराठी नावाचा आणि मला टिकटॉकवरही फॉलो करू शकता. तर धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.